नमस्कार. आकाशवाणी सिडनीच्या 98.5 मेगाहर्ट्ज FM 2000 या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात मी आनंद तांबोळी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज मंगळवार 11 मे 2021 अर्थात चैत्रामस्या शके 1943. नेहमीप्रमाणेच माझ्यासोबत तांत्रिक सहाय्याकरता आज मदतीला आहेत श्रीहरी वेल्लाळ. आजचा आपला कार्यक्रम प्रायोजित केला आहे ऐका टेक्नॉलॉजीज, सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस आणि सिद्दीक कन्व्हेन्सिंग यांनी.
या पोल्युशनवर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
ऐका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kWh सोलर सिस्टीम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर ऐका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे ऐका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
कोणीतरी अशी पटापट गम्मत आम्हा सांगेल का या टाकी खाली तडलय का या बरणी मागे हलतय काय.
मंडळी, आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकॅनमधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बरणीमागचे कॉक्रोचेस, यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588 आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक.
सांगा मंडळी, सांगा सांगा.
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेन्सिंगच्या संदर्भात योग्य सल्ला आणि मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्दीक कन्व्हेन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना. त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121.
सर्व प्रायोजकांच्या आर्थिक सहाय्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच आपले आश्रयदाते मिस्टर सुनील आणि निलमा जोशी यांच्याकडून त्यांच्या मुलाला सिद्धार्थ याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रोतेहो, आजचा आपला मुख्य कार्यक्रम जो आहे त्याचं नाव आहे विकासाची वाटचाल आणि आज आपण बोलणार आहोत दोन महत्त्वाच्या गोष्टींबद्दल. पहिली म्हणजे आपल्या जीनियस झोनला प्रकट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती किंवा त्याला डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती आणि दुसरी म्हणजे हाऊ टू ॲडजस्ट अवर कॉन्टेंट डिलिव्हरी किंवा आपला जीनियस झोन आपल्याला जेव्हा डेमॉन्स्ट्रेट करायचा असेल तर त्याला समर्पक पद्धतीने कसं डेमॉन्स्ट्रेट करायचं याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यासोबतच आपण ऐकणार आहोत वृत्तविशेष आणि काही मराठी गाणी. चला तर मग सुरुवात करूया अशाच एका गाण्याने आणि त्यानंतर ऐकूयात वृत्तविशेष.
नसतेस घरी तू जेव्हा, नस तेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो नसतेस घरी तू जेव्हा नभ फाटून वीज पडावी कल्लोळत तसा ओढवतो नभ फाटून वीज पडावी कल्लोळत तसा ओढवतो ही धरा दिशाहीन होते ही धरा दिशाहीन होते अंचंद्र पोर का होतो नसतेस घरी तू जेव्हा येतात उन्हे दाराशी हिरमुसून जाती मागे येतात उन्हे दाराशी हिरमुसून जाती मागे खिडकीशी थबकून वारा खिडकीशी थबकून वारा खिडकीशी थबकून वारा तव गंधा वाचून जातो नसतेस घरी तू जेव्हा
नमस्कार श्रोते हो मी प्राजक्ता अभ्यंकर आकाशवाणी सिडनीच्या सर्व रसिक श्रोत्यांसाठी सादर करीत आहे वृत्तविशेष ज्यात आपण ऐकू शकाल बातम्या काही रंजक माहिती आणि ऑस्ट्रेलियाच्या इतिहासाचा पुढचा भाग सुरुवात करूया ताज्या घडामोडींपासून नुकत्याच आढळलेल्या कोविड बाधित रुग्णामुळे लागू केलेली बंधने उदाहरणार्थ नागरी वाहतुकीच्या माध्यमांसह इतर बंदिस्त जागांमध्ये मास्क लावण्याची सक्ती घरी आमंत्रित केले जाऊ शकतील अशा पाहुण्यांची संख्या जास्तीत जास्त 20 इत्यादी अजून एक आठवडा कायम ठेवली जातील या नवीन कोविड बाधेचे मूळ निश्चितपणे हाती न आल्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ केरी चांट यांनी नागरिकांना अधिक सावध राहायचा इशारा दिला आहे आपण जिथे जाल तिथे क्यू आर कोड स्कॅन करून ट्रॅकिंग सोपं व्हायला मदत कराल असे आवाहन केले आहे सिडनीमध्ये काल पहिले मोठ्या प्रमाणावर लसीकरण होऊ शकेल असे केंद्र होमबुश येथे उघडण्यात आले पोलीस बंदोबस्तात चालू असलेल्या या केंद्रात दिवसाला 5,000 नागरिकांना लस दिली जाऊ शकेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे लसीकरणाची गती वाढवण्यात यामुळे नक्कीच मदत होईल गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाने आतापर्यंतची सर्वोच्च लसीकरण गती साधत जवळजवळ 4,00,000 नागरिकांना लस दिली न्यू साऊथ वेल्स शासनाने 40 ते 49 या वयोगटातील नागरिकांसाठी आता लसीकरण खुले केले आहे भारतातून परतणाऱ्या विमानसेवेला 15 मे पर्यंत प्रतिबंध करण्याविरोधातील याचिका फेडरल कोर्टाने रद्द केली आहे आंतरराष्ट्रीय विमान सुरू करण्याची निश्चित तारीख अजून मिळू शकत नसली तरी क्वांटसच्या देशांतर्गत विमान प्रवासाला सुरुवात झाली आहे एक विशेष विमानसेवा क्वांटसतर्फे देण्यात येणार आहे ती सुद्धा चंद्रदर्शनासाठी या महिन्याच्या उत्तरार्धात दिसणाऱ्या मोठ्या वाटोळ्या चंद्रबिंबाच्या दर्शनासाठी म्हणजेच सुपरमून पाहण्यासाठी फक्त $500 हा विमान प्रवास क्वांटसने उपलब्ध करून दिला आहे गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज संध्याकाळी पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीला पाऊस वादळी वारे विजांचा कडकडाट अनुभवायला मिळणार आहे हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार न्यू साऊथ वेल्सच्या ईशान्येला वादळांच्या तडाख्यांची शक्यता आहे वादळी वारे गारांचा पाऊस यामुळे फ्लॅश फ्लडिंग देखील होऊ शकते याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी काल वेस्टमिड येथे झालेल्या पोलीस कारवाईमुळे वेस्टर्न लाईनवरील ट्रेन सेवा विस्कळीत झाली होती ट्रेनच्या ऐवजी बस सेवा काही काळ सुरू ठेवण्यात आली होती बऱ्याच उशिरापर्यंत वेस्टर्न लाईन आणि नॉर्थ शोअर लाईनवर धावणाऱ्या आगगाड्यांच्या वेळांमध्ये विलंब अनुभवायला मिळाला. ऑस्ट्रेलियाचा वार्षिक अर्थसंकल्प आज रात्री सादर होईल. नव्या अर्थसंकल्पाची काही झलक जॉर्ज फ्रायडेनबर्ग यांनी आधी दाखवली आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय सीमा पूर्णपणे उघडायला निदान 2022 पर्यंत वाट पाहावी लागेल. निम्न आणि मध्यम उत्पन्न मिळवणाऱ्या नागरिकांसाठी अधिक सूट आणि शिशुसंगोपन केंद्रांसाठी अधिक अनुदान ही या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय एकच पालक आहेत अशा कुटुंबांना घर घेता यावे यासाठी शासनातर्फे विशेष अनुदान व मदत देण्यात येणार आहे. अर्थसंकल्पातील इतर व सविस्तर माहिती ऐकूया पुढच्या वृत्तविशेषमध्ये. सिडनीच्या वेस्टले येथे दूरसंचार टॉवरवर काम करणाऱ्या एका तंत्रज्ञाला उंचावरून पडल्यामुळे गंभीर दुखापत झाली. अॅम्ब्युलन्स आणि इतर अत्यावश्यक सेवांनी रुग्णाला रॉयल नॉर्थ शोर हॉस्पिटलमध्ये भरती केले. सिडनीत झालेल्या काही मजेशीर चोरांमध्ये दुकानाबाहेरून चोरल्या गेलेल्या एका श्वानाचा तर घरासमोरील अंगणातून चोरल्या गेलेल्या रंगीत पोपट गिझमोचा समावेश आहे. सिडनी विमानतळावर उतरणाऱ्या एका कमर्शियल विमानावर लेसर बीमचा प्रकाशझोत टाकण्याच्या गुन्ह्याखाली बेक्सले येथील 16 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपवते आणि ऑस्ट्रेलियाच्या अर्थसंकल्पाविषयी काही रंजक माहिती आपल्याला सांगते. मुळात बजेट हा शब्द आलाय बागेत या फ्रेंच शब्दावरून, म्हणजे चामड्याची छोटी पिशवी. युनायटेड किंगडमच्या संसदेत अर्थसंकल्प यायचा तो या चामड्याच्या पिशवीतून. मग अर्थमंत्री ही पिशवी उघडून अर्थसंकल्प सादर करायचे. आज जगातील अनेक देशांप्रमाणेच ऑस्ट्रेलियाने देखील बजेट हा शब्दप्रयोग स्वीकारला आहे. पहिला राष्ट्रीय अर्थसंकल्प 1901 साली सादर झाला त्यावेळी उलाढाल होती 103 लाख डॉलर्सची. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा हा आकडा 21,000 पटींनी वाढून 4,130 लाख डॉलर्स एवढा झाला होता. ऑस्ट्रेलियाचा अर्थसंकल्प हा मे महिन्यातील दुसऱ्या मंगळवारी संध्याकाळी 7:30 वाजता सादर केला जातो. 1994 पासून सुरू असलेली ही परंपरा खंडित झाली फक्त 1996 मध्ये, जेव्हा मार्चमध्ये झालेल्या निवडणुकांमुळे अर्थसंकल्प ऑगस्टपर्यंत पुढे ढकलला गेला. हा सादर होणारा नवा अर्थसंकल्प लागू होतो 1 जुलै रोजी आणि कायम राहतो पुढच्या 30 जूनपर्यंत. तसंच यामध्ये त्यापुढील 3 वर्षांच्या अंदाजपत्रकाचा देखील समावेश असतो. या अर्थसंकल्पाला कायदेशीर पाया असतो. हे अर्थसंकल्प संसदेतून मंजूर झाल्यावरच सरकारला राष्ट्रीय खजिन्याचा वापर करता येतो. अर्थसंकल्पाची रात्र म्हणजे गेल्या वर्षभर चालू असलेल्या अभ्यासाची, विश्लेषणांची आणि योजनांची शेवटची पायरी. सगळ्या शासकीय शाखा त्यात स्वतःचे योगदान देतात आणि शेवटी एक्सपेंडिचर रिव्ह्यू कमिटी खजिनदार किंवा पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय अर्थसंकल्प बनवून सादर करते. तेव्हा या अभ्यासपूर्ण अर्थसंकल्पाचं आकलन तो ऐकून तज्ज्ञांची त्याबद्दलची मतं जाणून घेऊन आपले श्रोते नक्की करून घेतील ही आशा. अर्थसंकल्पविषयक या माहितीनंतर आता वळूया ऑस्ट्रेलियाच्या गोष्टीरूप इतिहासाच्या पुढच्या भागाकडे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की कॅप्टन आर्थर फिलिप यांच्या नेतृत्वाखाली आणलेल्या जहाजांच्या ताफ्यानंतर कैद्यांची आणि काही इतर ब्रिटिश नागरिकांची इथे आगमने होत राहिली. साथीचे आजार, इथल्या आदिवासींच्या भूमीवर घेतलेला ताबा आणि आदिवासी आणि ब्रिटिश यांच्यामधील संघर्ष यामुळे पुढच्या काही वर्षातच इथल्या मूळ आदिवासींची लोकसंख्या लक्षणीय प्रमाणात घटली. आदिवासी इतिहासकार लारिसा बेरहंट लिहितात, सुरुवातीला इथल्या मूळ आदिवासी समाजाने युरोपियन पाहुण्यांचं स्वागत केलं, पण जसजसं त्यांच्या लक्षात आलं की पाहुणे हातपाय पसरू लागलेत आणि त्यांचा मुक्काम काही हलत नाहीये तशी संघर्षाला सुरुवात झाली. त्यापुढे असंही लिहितात की शेवटी जरी वसाहतवाद्यांनी इथे आपलं वर्चस्व गाजवलं असलं तरी इथले मूळ आदिवासी स्वतःच्या भूमीच्या रक्षणासाठी निकराने लढले. वेळप्रसंगी त्यांनी गनिमी गाव्यांचा देखील उपयोग केला. वसाहतींच्या साठवणीवर छापा घालणे, इमारती जाळणे असे हिंसक विरोधाचे मार्ग वापरले. या आदिवासी लढवय्यांमधील एक होता पेमुलवाय. आज त्याची गोष्ट ऐकूया. हा शूर सेनानी होता धारक भागातील बिजिगल समाजातला. सिडनी को इथल्या विरोधी चळवळींचा नेता, हॉक्सबरी आणि नेपियन युद्धातला प्रमुख. पेमुलवा आणि त्याचा मुलगा टेडबरी हे वसाहतींवर गनिमी काव्याने छापे घालत. वसाहतींच्या उपयोगाची जनावरे ज्या तबेल्यांमध्ये बांधलेली असत त्या तबेल्यांची नासधूस करणे, वेळप्रसंगी जनावरांना हानी पोहोचवणे, पिके जाळणे, इमारतींचे नुकसान करणे अशा अनेक कुरापती यांचा गट करत असे. त्यातून कधी कधी साधनसंपत्तीचा लाभ देखील आदिवासींना होई. पण याचा मूळ उद्देश वसाहतवाद्यांच्या क्रूर वागणुकीचा सूड घेणे असे. पेमुलवाय व त्याच्या सेनेने वसाहतींना इतके सळो की पळो करून सोडले होते की शेवटी तत्कालीन गव्हर्नर किंग यांनी त्याला जिवंत अथवा मृत पकडणाऱ्याला इनाम जाहीर केले. वसाहतींच्या गोळीबारीत 2 वेळा पेमुलवाय जखमी देखील झाले. पण शेवटी 1802 साली एका चकमकीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. तरीही त्यांच्या मुलाने टेडबरी यांनी हा लढा पुढे चालू ठेवला. या संघर्षातील इतर काही महत्वाच्या लढाया आणि लढवयांबद्दल ऐकूया पुढच्या भागात. पुन्हा भेटूया पुढच्या मंगळवारी. धन्यवाद.
मंडळी नमस्कार. आताच आपण वृत्तविशेष ऐकले. आता अजून एक अनाउन्समेंट आहे. कालिदास कार्यक्रमाचे पडघम आता वाजू लागले आहेत आणि उत्कंठ आता वाढतच जाणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन 17 जुलै या दिवशी दुर्गा मंदिर ऑडिटोरियममध्ये करण्याचे योजले आहे. देवास अवतरण पण दिले आहे, परंतु दिवस काय सारखे दिसतात बघा. आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोतच, तेवढी गरज पडलीच आणि या वेळापत्रकात काही कमी जास्त करावे लागले तर मात्र क्षमा असावी. चला तर मग, वेळ न दवडता सर्व इच्छुकांनी सिद्ध व्हा व आपली नावे सौ योगिनी लेले, त्यांचा नंबर आहे 0425290567, 0425290567, किंवा श्री आशीर्वाद आठवले 0408174755, म्हणजेच 0408174755 यांच्याकडे आगाऊ नोंदवा, ही मात्र विनंती. तसेच आपल्या स्वरचित कथा, कविता, स्फुटलेखन वा चारोळ्या कालिदास कमिटीला खालील ईमेल ॲड्रेसवर पाठवा. ईमेल ॲड्रेस नोट डाऊन करा, KALIDASCOMMITTEE2021, म्हणजेच कालिदास कमिटी 2021 @gmail.com. आणि बघा, आम्हाला सुद्धा याचे नियोजन करणे किती सोपे जाईल. हां, आणखी एक गोष्ट विसरू नका मित्र हो, या सर्व साहित्य 20 जून पर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे गंगेत घोडून आलं. थोड्याच दिवसात ऑनलाईन तिकीट आरक्षण करून आपण आपणास कळवूच. तोवर सरसावून बसा आणि संधीचे सोने करा, कारण जो हाजीर तोच वजीर.
श्रोते हो, कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि आपण ऐकत आहात आकाशवाणी सिडनीवरून प्रसारित होणारा कार्यक्रम विकासाची वाटचाल. आज या सिरीजचा 5वा भाग आपण ऐकत आहात आणि पहिल्यांदा आपण जीनियस झोनला कशा पद्धतीने लोकांसमोर मांडायचं याबद्दल बोलणार आहोत. पण त्या अगोदर मला तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे. 2 आठवड्यापूर्वी घडलेला हा किस्सा आहे. मी माझ्या एका मित्रांसोबत बोलत होतो आणि ते आपले आकाशवाणीचे श्रोतेसुद्धा आहेत. आणि बोलताना सहजच या कार्यक्रमाचा विषय निघाला. तर ते मला म्हणाले की हा प्रोग्राम लोकांच्या प्रायोरिटीमध्ये बसतो कुठे, असा त्यांचा क्रॉस प्रश्न होता थोडक्यात सांगायचा. आणि त्यांच्यामध्ये या सर्व बाबी ज्या आपण बोलत आहोत मागचे काही एपिसोड्स, त्या फारशा महत्त्वाच्या वाटत नाहीत, असं त्यांचं म्हणणं. मग मी त्यांना एक उदाहरण दिलं आणि तेच उदाहरण मी तुम्हालासुद्धा देणार आहे. तेव्हा मी युजुअली ही पझल किंवा ही जी एक उदाहरण नेहमी वापरतो त्यातनं तुम्हाला लक्षात येईल की ह्याची अर्जन्सी किती आहे ते. तर एक असं उदाहरण आहे बघा, की आपण एक छोटीशी बॉटल घेतली, त्या बॉटलमध्ये एक हायपोथेटिकल बॅक्टेरियाचा स्ट्रेन टाकला, एक बॅक्टेरिया टाकला. आता बॅक्टेरियाचं कसं होतं की बॅक्टेरिया डिवाईड होतात आणि मग 1 चे 2, 2 चे 4, 4 चे 8, 8 चे 16, 32, 64 असे ते डबल होत जातात. मग जर हे बॅक्टेरिया डबल होत आहेत आणि असं अज्युम करूयात की 11 वाजता हा पहिला स्ट्रेन किंवा पहिला बॅक्टेरिया बॉटलमध्ये टाकण्यात आला आहे आणि 12 वाजता 100% बॉटल पूर्ण भरली आहे, म्हणजे 11 वाजता ती 0% होती, पहिला बॅक्टेरिया त्यात गेला आणि 12 वाजता 100% बॉटल भरली आहे, तर आता पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की ही बॉटल 50% किंवा अर्धी किती वाजता भरली होती, कुठल्या वेळेला भरली होती. आणि जेव्हा जेव्हा मी हा प्रश्न कुणाला विचारतो तर मला मजेशीर उत्तर असे मिळतात 11:30 किंवा 11:45 इत्यादी. पण एक स्टेप मागे जाऊन विचार करा की बॅक्टेरिया डबल होत आहेत, प्रत्येक दर मिनिटाला जरी तुम्ही हिशोब ठेवला तरी ते डबल होत आहे. मग जर बॉटल 12 वाजता 100% भरली असेल तर ती 50% भरण्यासाठी 11:59 ही वेळ असेल, बरोबर, कारण हा एक्सपोनेन्शियल चेंज आहे किंवा याला रॅपिड किंवा ॲक्सेलरेटेड चेंज असे म्हणतो आपण. मग ही जी गोष्ट आहे आणि हा चेंज आपण आजच्या इकॉनॉमीमध्ये किंवा आजच्या काळामध्ये बघतच आहोत. मग आता दुसरा एक प्रश्न मला तुम्हाला यावरूनच विचारायचा आहे, तो म्हणजे हा की 11:59 जर 50% बॉटल भरलेली, त्याचाच अर्थ 11:58 ती 25% होती, 11:57 ती 12.5% होती, आणि असं करत जर गेलो आपण तर साधारणतः 11:55 वेळेत बॉटल फक्त 3% भरलेली होती. मग आता माझा प्रश्न हा आहे की 11:55 वाजले असतील किंवा इवन त्याही अगोदरची वेळ असेल, तर एक्झॅक्टली कुठल्या वेळेला तुम्हाला वाटेल किंवा कुठल्या वेळेला तुम्हाला लक्षात येईल की इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपल्याला जागेची अडचण आहे, ही समजून घेण्यासाठी किंवा हे ही बाब लक्षात येण्यासाठी कुठली वेळ योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? 11:55 असेल, 11:45 असेल, 11:58 असेल, कुठली वेळ असेल? आणि या प्रश्नाचं उत्तर कुठलंही तुम्ही दिलं तरी ते प्रॉब्लेमच आहे. आणि हेच नेमकं बऱ्याच जणांचं होतं की 5 मिनिट उरलेले आहेत आपले 12 वाजायला लिटरली, तरी आपल्याला वाटतं की काहीच प्रॉब्लेम नाही, चालतंय, व्यवस्थित चालू आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते बेडकाचं उदाहरण ऐकलंच असेल, बरोबर, ज्यामध्ये बेडूक थंड पाण्याच्या भांड्यात टाकतात आणि मग ते पाणी हळूहळू गरम करतात आणि मग ते बेडकाला कळत नाही, तो जो स्लो चेंज आहे पण कंटिन्युअस चेंज जो आहे टेम्परेचरचा तो त्याला कळत नाही. आणि हे सिमिलर उदाहरण आहे थोडक्यात सांगायचं झालं तर. आणि हे मी का सांगतोय, कारण की सध्याच्या घडामोडींचा जर तुम्ही नीट अभ्यास केला, आपण मागच्या वेळी एका एपिसोडमध्ये बोललेलो स्टीपल इफेक्ट किंवा स्टीपल लेन्सेसबद्दल, फ्रेमवर्कबद्दल, म्हणजे सोसायटल, टेक्नॉलॉजिकल, इकॉनॉमिकल, इकॉलॉजिकल किंवा एन्व्हायरमेंटल, पॉलिटिकल आणि लीगल ह्या फ्रेमवर्कमधील, तर तुमच्या लक्षात येईल की आत्ताची वेळ काय आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, मूलभूत गरजेच्या गोष्टी सतत महाग होत चाललेल्या आहेत, त्यांचे भाव काय कमी होत नाही, वायफळ गोष्टी स्वस्त होत चालल्या आहेत, सॅलरी किंवा इन्कम, म्हणजे तुम्ही प्रोफेशनल काम करणारे असू द्यात किंवा बिझनेसमॅन असू द्या, सॅलरी आणि इन्कम ही एक्झॅक्टली त्या पटीमध्ये तर वाढत नाही, इनइक्वालिटी वाढत चालली आहे, स्थानांतरण किंवा इमिग्रेशनला नाकिनव येत आहेत. आणि हे सर्व बघता जर तुमचं भविष्य, तुमचं करिअर किंवा तुमची पर्सनल डेव्हलपमेंट ही जर तुमची प्रायोरिटी नंबर 1 नसेल तर मात्र अवघड. आणि एवढं सांगितल्यानंतर आमच्या त्या मित्राला माझा मुद्दा पटला. प्रश्न असा आहे, तुम्हाला पटला का? असो, आता आपण जिनियस झोनबद्दल जे बोलणार होतो तर त्याच्यावर जरा लक्ष देऊया, तर तो कसा मांडायचा. आणि आता जिनियस झोन जो आहे, तुमची जी एक्सपर्टीज आहे ती डेमॉन्स्ट्रेट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, बरोबर, अर्थात तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये एक्सपर्टीज आहे ती तुम्हाला जर दुसऱ्याला शिकवायची असेल किंवा सांगायची असेल किंवा त्यात त्यांना काहीतरी मदत होणार असेल तर यात तुम्ही काय काय करू शकता. तर पहिला भाग म्हणजे सोपा भाग जो आहे त्याला आपण म्हणतो कोचिंग, म्हणजे तुमच्या एक्सपर्टीजला तुम्ही धरून दुसऱ्या कोणाला त्याबद्दल त्या विषयामध्ये कोच करणार, दुसऱ्याला शिकवणारा वन ऑन वन. आणि आपण हे उदाहरण बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की कुणाला तरी मॅथमॅटिक्स चांगलं येतं, मग तो दुसऱ्याला मॅथ शिकवतो, कोच करतो. कुणाला तरी स्विमिंग येतं, स्विमिंग शिकवतो. म्हणजे कुठलीही एक्सपर्टीज असू देत तर मग आपण ती दुसऱ्याला कोच करतो. दुसरा भाग कसा आहे किंवा दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे मेंटरिंग. मेंटरिंग आणि कोचिंगमध्ये एक मायनर म्हणजे सेम वाटत जरी असले तरी त्यात एक फरक असा आहे की कोचिंग इज ऑल अबाउट आस्किंग द राईट क्वेश्चन. म्हणजे तुम्ही जर कोचिंग बघितलं असेल, अगदी सिम्पल मुलांना कोच केलं जातं, तर कोचिंगमध्ये कोच जो असतो त्याचं काम उत्तर देणं नाही तर योग्य प्रश्न विचारणं आहे. आणि असं म्हणतात की उत्तर तर कुणीही देऊ शकतो पण योग्य प्रश्न विचारणं यात चांगलं एक्सपर्टीज लागतं. आणि एक्झॅक्टली तुमच्याकडे ते आहे, त्यामुळे तुम्ही योग्य प्रश्न विचारून समोरच्याला हेल्प करू शकता, डायरेक्शन देऊ शकता. मेंटरिंगमध्ये काय आहे की मेंटरिंग इज ऑल अबाउट शोईंग द वे. म्हणजे कोच हा तुम्हाला प्रश्न विचारेल आणि मग तुमच्या कलाकलानं तुम्हाला तो त्या डायरेक्शनला नेईल. मेंटरिंगमध्ये काय आहे की ते दाखवलं जातं, करून दाखवलं जातं बऱ्याच केसेसमध्ये. म्हणजे अगदीच आपण मुलांना जेव्हा शाळेमध्ये शिकवतो किंवा घरी शिकवत असाल, पेरेंट्स जेव्हा शिकवतात, तर बऱ्याच सिच्युएशनमध्ये काय होतं की आपण त्यांना प्रश्न विचारतो की हे का झालं, मग तुला काय वाटतं, हे कसं करायला पाहिजे. आणि असं करत आपण त्यांना सेल्फ सफिशियंट बनवायला लागतो. पण अशा बऱ्याचशा सिच्युएशन्स असतात जिथे आपल्याला माहिती आहे की त्यांना ही गोष्ट माहीत नाही, पहिल्यांदाच बघतायत. मग अशा वेळेस आपण त्यांना ते करून दाखवतो, त्यांचा हात धरून म्हणा किंवा त्यांना सोबत घेऊन आपण ते त्यांना करून दाखवतो. तर हे जे मेंटरिंग आहे, आणि हे नुसतं मुलांशीच फक्त निगडीत म्हणून नाही किंवा त्यांच्याशीच लिमिटेड नाही, एंटरप्रेन्युअर असेल किंवा कोणी सेल्सवाला असेल किंवा प्रोग्रामर असेल किंवा नवीन तुमचा एम्प्लॉई तुमच्या ऑफिसमध्ये जॉईन झाला, तर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही त्यांना फक्त डायरेक्शन देता आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्यांना ॲक्च्युली करून दाखवायला लागतात पहिल्यांदा. तर असा तो फरक आहे मेंटरिंग आणि कोचिंगमधला. पण दोन्हीही पद्धतीमध्ये तुम्हाला एक्सपर्ट असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही दुसऱ्याला ते इम्पार्ट करू शकता किंवा दाखवू शकता. तर ह्या जीनियस झोनचा वापर आपण त्या पद्धतीनं करू शकतो. तिसरी पद्धत आहे ती म्हणजे ट्रेनिंग. अगदी फॉर्मल एक्सपर्टीज बेस्ड कोर्स तुम्ही जर डेव्हलप केला आणि तो जर शिकवत असाल तर ती ट्रेनिंग घेऊ शकतो. आता ट्रेनिंगमध्ये फरक काय येतो की कोचिंग किंवा मेंटरिंगमध्ये कसं आहे की वन ऑन वन सिच्युएशन आहे की तुम्ही एका वेळेला एका व्यक्तीला कोच किंवा मेंटर करू शकता. ट्रेनिंगमध्ये तुमच्यासमोर मोर दॅन वन पर्सन, एक 10, 15, 20, 25 बसलेले असतील. आणि सो थोडीशी आपली जी शिकवण्याची पद्धत आहे ती कोचिंगसारखी नसते, ती थोडीशी बदल करायला लागते. सो दॅट इज पार्ट ऑफ इम्पार्टिंग युअर एक्सपर्टीज. पण एक्सपर्ट असणं अगेन त्यामध्ये सुद्धा गरजेचं आहे. चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे ऑथरिंग किंवा लिहिणे. मग तो तुमचा रेग्युलर ब्लॉग असेल, मे बी तुम्ही न्यूजपेपरमध्ये कॉलम लिहिणार असाल, पुस्तक लिहिणार असाल, आर्टिकल्स असतील, कॅलेंडरच्या मागेही बरेचसे जण लेख लिहितात, गेस्ट रायटिंग असेल, कंपनीच्या ब्लॉगमध्ये लिहित असाल, इंटरनेटवर लिहित असाल, कुठेही असू द्यात, जे लिहून जेव्हा तुम्ही तुमची एक्सपर्टीज दाखवत आहात, डेमॉन्स्ट्रेट करत आहात, त्याला आपण ऑथरिंग हा प्रकार म्हणतो. आणि ऑथरिंगमध्ये सुद्धा एक स्किल जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमच्या रीडरसोबत वन टू वन लिंक इस्टॅब्लिश करणं, कनेक्ट असला पाहिजे. पण तुम्ही एक्सपर्ट आहात, तुमचा जिनियस झोन आहे, त्यामुळे तुम्हाला ते सोपं जाईल, बरोबर. आणि मूळ जे कॉन्टेंट आहे ते तर तुम्ही परत एक्सपर्ट आहातच, त्यामुळे तेही लिहायला तुम्हाला काही अडचण यायला नको. पाचवी पद्धत जी आहे आणि ती अगदी स्केल, त्याची स्केलसुद्धा त्याचा व्यापसुद्धा मोठा आहे, ती म्हणजे पब्लिक स्पीकिंग. खूप सगळ्या लोकांसमोर जेव्हा तुम्ही तुमचे विचार, मतं आणि एक्सपर्टीज मांडता, डेमॉन्स्ट्रेट करता, तर त्यामधनं सुद्धा तुमचं जे काही जिनियस झोन आहे तो उघड होऊ शकतो. अजून एक महत्त्वाची मेथड यामध्ये आहे आणि ती आहे प्रोड्युसिंग किंवा प्रोडक्शन किंवा एखादा कार्यक्रम अस्तित्वात आणणं किंवा प्रोड्यूस करणं. मग तो प्रोग्राम असेल, यूट्यूबवर काही तुम्ही प्रोड्यूस करत असाल, रेडिओ शो असेल, जसं आता आपला रेडिओ शो चालू आहे तेही प्रोडक्शन आहे, किंवा लाईव्ह ॲक्टिव्हिटी असेल, कुठला तरी तुम्ही इव्हेंट ऑर्गनाईज केला, पॉडकास्ट असेल, म्हणजे कुठलंही प्रोडक्शन किंवा कुठलीही ॲक्टिव्हिटी जेव्हा तुम्ही एका वेगळ्या स्तरावर प्रोड्यूस करत असाल, इव्हेंट, ॲक्टिव्हिटी, सिरीज, एटसेट्रा, तो एक प्रकार आहे ज्यामधनं. आता हे बघा ना, की कुठलंही प्रोडक्शन तुम्ही करत असाल तर ते काही तुम्ही तुमच्या जिनियस झोनच्या बाहेर युजुअली आपण करत नाही. आपल्याला जे माहिती आहे त्यातलंच आपण करतो. तर हा एक तुमचा डेमॉन्स्ट्रेशनचा भाग झाला. आता यात या काही ज्या गोष्टी आहेत या वन टाईम नाही आहेत, म्हणजे हे महत्त्वाचं आहे लक्षात घेणं, की ही कुठलीही गोष्ट, प्रोग्राम असू देत, लिहिणं असू देत किंवा कोचिंग असू देत, वन टाईम करत असाल तर दॅट इज नॉट द थिंग आय एम टॉकिंग अबाउट. मी जे बोलत आहे ते आहे कन्सिस्टंटली आणि रेग्युलरली करण्याबद्दल बोलत आहे, बरोबर. तर या गोष्टी आपण कन्सिस्टंटली रेग्युलरली जेव्हा करायला लागू, की जर तुम्हाला यातला कुठला एक कुठली पद्धत जर तुम्हाला आवडली किंवा एक कुठली पद्धत तुम्हाला सोपी वाटत असेल आणि त्या पद्धत तीच पद्धत तुम्ही रेग्युलर वापरत असाल तुमची एक्सपर्टीज दाखवण्यासाठी, तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. त्याच्या कन्सिस्टन्सीला जास्त महत्त्व आहे. आता प्रश्न हा पडतो की ह्या पाच किंवा चार किंवा पाच पद्धतीपैकी एक्झॅक्टली कुठली पद्धत मी वापरावी, काय रेकमेंडेशन आहे आणि काय करायला पाहिजे, बरोबर, किंवा यासाठी काही ॲक्शन प्लॅन एक्सरसाइज आहे का. तर आपण त्याबद्दल बोलूयात, पण त्या अगोदर ऐकूयात एक छोटंसं गाणं.
तागुम 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 तागुम.
रुपेरी वाळू तमाळाच्या बनात येणा, रुपेरी वाळू तमाळाच्या बनात येणा, बनात
प्रीतीत येना जवळ येना, प्रीतीत येना जवळ
वेलकम. तर आता आपण एका प्रश्नाबद्दल बोलणार होतो, तो म्हणजे हाऊ डू आय नो वॉट टू डू. यात जे 5 किंवा 6 पद्धती ज्या मी सांगितल्या, तर यापैकी कुठली पद्धत आपल्याला सोयीस्कर आहे किंवा आवडते ती ठरवायची, आणि त्याच्यासाठी काही एक्सरसाइज आहे का? तर यात एक्सरसाइज म्हणून नाही, पण म्हणजे ऑन पेपर तरी एक्सरसाइज नाही, पण यामध्ये एक प्रॅक्टिकल एक्सरसाइज आहे. आणि ती एक्सरसाइज अशी की जर तुम्ही तुमचा जीनियस झोन आतापर्यंत डिसाईड केला असेल किंवा फाइंड आउट केला असेल, तर या सर्व पद्धती तुम्ही वापरून बघा. एकदा किंवा दोनदा ॲटलीस्ट ट्राय करून बघा. कोचिंग ट्राय करून बघा, मेंटरिंग ट्राय करून बघा, लिहून बघा, किंवा एखादी ट्रेनिंग जर करता येत असेल ती ट्रेन करून, काही ठराविक 5-6 जणांना ट्रेनिंग देऊन बघा जमत आहे का, कुठल्या तरी एखाद्या ग्रुपमध्ये बोलून बघा. आणि या सर्व गोष्टी केल्यानंतर तुमच्या आपोआप लक्षात येईल की मला कुठली गोष्ट किंवा कुठली पद्धत जास्त जमती आहे, सोयीस्कर आहे, आणि त्यानुसार मग आपण त्यावर मॅक्सिमाइज करू शकतो त्या गोष्टीला. बरोबर का? असं आहे की आयडियली सगळ्या गोष्टी जमायला पाहिजे, पण असंही आहे की प्रत्येकाला सगळंच जमेल असं नाही. त्यामुळे काहींचा जो हातखंडा असतो की मला लिहिता चांगलं येतं, तर ठीक आहे, लिहून बघा. काहींना असेल की मला बोलता येतं, तर तुम्ही बोलण्यात जास्त त्याचा वापर करा. पण कुठलीही पद्धत असू द्यात, एक किंवा अनेक पद्धती असू द्यात, करणं महत्त्वाचं आहे. बरोबर? तर हे ॲक्शन प्लॅन म्हणजे ह्याची एक्सरसाइज जर तुम्हाला बघायची असेल तर ती बेसिकली जाऊन प्रॅक्टिकली ह्या गोष्टी करणे हीच आहे. पण आता या सर्व पद्धतींचा वापर करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी, आणि ती म्हणजे तुमची कॉन्टेंट डिलिव्हरी आहे, किंवा ज्या पद्धत जसं तुम्ही ते तुमचं एक्सपर्टीज डेमॉन्स्ट्रेट करणार आहात ती तुमच्या ऑडियन्सला मॅच झाली पाहिजे. म्हणजे नुसतंच त्यांना कळतंय का तुम्ही काय सांगतायत किंवा बोलताय आहात एवढंच नाही, म्हणजे ते तर बेसिक आहेत की तुमचं सांगणं किंवा तुमचं एक्सप्लेनेशन किंवा तुमचं डेमॉन्स्ट्रेशन त्यांना लक्षात आलं पाहिजे, पण त्याही पुढे सायकोलॉजिकली मॅचिंग असलं पाहिजे. आता सायकोलॉजिकली मॅचिंग म्हणजे काय म्हणतोय आपण यात, की जसा प्रत्येकाचा एक कल असतो. बरोबर? म्हणजे आता आपण वयोगटानुसार बघूया, ह्याला स्लाइस अँड डाईस करण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार आहेत, पण मी वयोगटानुसार एक युजली प्रकार मांडतो, त्याला मी म्हणतो 10-20-40-80, 10-20-40-80. आता याचा टेक्निक काय आहे की 10 किंवा 10 वर्ष किंवा त्याच्या आजूबाजूला वय असणारे लोक, म्हणजे मुलांबद्दल बोलत आहोत, त्यांचा सायकोलॉजिकल जे इन्क्लिनेशन आहे, त्यांचा जो कल आहे, तो असतो सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड गोष्टींकडे. बरोबर? त्यामुळे जर तुमचा ऑडियन्स किंवा तुमचा श्रोतावर्ग लहान मुले असतील, तर तुम्हाला तुमच्या डिलिव्हरीला, तुमच्या कॉन्टेंट डिलिव्हरीला सिम्पल आणि स्ट्रेट फॉरवर्ड ठेवणं गरजेचं आहे. 20 हा झाला बेसिकली टीन्स किंवा नवीन यूथ त्यामध्ये आहे, 20 आणि 20 आसपास वयाचे. त्यांना सिम्पल गोष्टींपेक्षा जास्त इन्स्पायरिंग किंवा फॉरवर्ड थिंकिंग, एक्साइटिंग, इंटरेस्टिंग अशा गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. म्हणजे तुम्ही त्यांना अगदी सिम्पल सांगत बसाल तर ते बोरिंग वाटतं, पण काहीतरी इन्स्पिरेशन असेल की यू हॅव अ लॉट ऑफ लाईफ अहेड, आणि मग त्यात तुम्ही काय करू शकता, काय असायला पाहिजे, फॉरवर्ड थिंकिंग जेव्हा गोष्टी एक्सप्लेन करतो त्या गोष्टी त्यांना लवकर भावतात. तिसरा वयोगट जो आहे 40 म्हणजे मध्यमवयीन लोक झाले, त्याच्यात तुम्ही आम्ही मोस्टली असाल. हा जरा ट्रिकी वर्ग आहे, म्हणजे यात कसं आहे की या लोकांना प्रॅक्टिकल किंवा प्रॅग्मॅटिक, रिअलिस्टिक, म्हणजे हिअर अँड नाऊ, आत्ता समोर जे आहे त्यावर जास्त इंटरेस्ट असतो. म्हणजे जे काही तुम्ही प्रात्यक्षित किंवा अंगी बांधता येईल किंवा वापर करता येईल अशा गोष्टी जर त्यांना एक्सप्लेन करत असाल तर त्या लवकर समजतात. तर तो सायकोलॉजिकल कल जो आहे 40 इयर्स ऑन अँड अबाउटचा, तो तिकडे आहे. आणि शेवटचा ग्रुप जो आहे 80सवाला, म्हणजे सिनियर सिटीजन्स मोस्टली, त्यांचा कल असतो तो विजडम किंवा सजेशियस किंवा जनरेशनल किंवा अकोमोडेटिव्ह अशा पद्धतींचा असतो. मग तुमचा ऑडियन्स जर यामध्ये मोडत असेल तर तुमची मेसेजिंग किंवा तुमची जी कॉन्टेंट डिलिव्हरी आहे ती सुद्धा त्याच पद्धतीची असली पाहिजे. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा काय आहे की हा जो एक्सपेरिमेंट तुम्ही करणार आहात, प्रॅक्टिकली जाऊन जेव्हा तुम्ही कुठल्या गोष्टीवर लिहिणार असाल, बोलणार असाल, डेमॉन्स्ट्रेट करणार असाल, तर त्या अगोदर तुमचा श्रोतावर्ग, तुमचा ऑडियन्स ग्रुप जो आहे तो कोण आहे, कुठल्या या 10, 20, 40, 80 मध्ये तुमचा ऑडियन्स ग्रुप कुठे मोडतो हे अगोदर नक्की जाणून घ्या आणि त्याच्यानुसार आपल्याला आपली एक्सरसाइज जी आहे, आपली एक्सपर्टीज जी आहे ती मांडता आली पाहिजे. बरोबर. तर आता यामध्ये एक छोटीशी एक्सरसाइज आहे, पण ती एक्सरसाइज घेण्याअगोदर आपण करूयात, आपण ऐकूयात एक गाणं आणि मग ती एक्सरसाइज आपण घेणार आहोत.
शोधिशी मानवा रावळी मंदिरी नांद तो देवहा आपुल्या अंतरी शोधिशी
श्रोतेहो, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. मगाशी सांगितल्याप्रमाणे यात एक छोटीशी एक्सरसाइज आहे, पण त्या अगोदर श्रीहरींना एक प्रश्न पडलाय, त्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात.
आपण आज जे काही बोलतोय
आणि आजच्या कार्यक्रमाचा आणि आधीचे आतापर्यंतचे जे काही कार्यक्रम झालेत त्याचं कुठे लिंक आणि कशी लिंक लावायची?
ओके, गुड क्वेश्चन. आज आपण जे बोलतो आहेत की आपला जीनियस झोन आपण डेमॉन्स्ट्रेट कसा करायचा आणि तो समर्पक पद्धतीने कसा मांडायचा, पण ऑब्व्हियसली याच्यासाठी जीनियस झोन तुमचा रेडी पाहिजे, म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की मी एक्झॅक्टली एक्सपर्ट कशात आहे. आणि नुसतं एक्सपर्ट कशात आहे नाही, तर माझं युनिक कॉम्बिनेशन जे आहे युनिक स्किल्सचं, कारण आपण एक बघितलं की जीनियस झोन म्हणजे फक्त एक गोष्ट नाही तर ते मल्टिपल गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे, ते तुमचं जीनियस झोन माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. तर ती आपण आय थिंक पहिल्या किंवा दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण त्याबद्दल बोललेलो.
एक्सरसाइज आपण जीनियस कसं करायचं ते.
दुसरा त्यामध्ये कनेक्शन असं की जर सपोज आपण यात ज्या पाच पद्धती आहेत त्या पाचपैकी एक जर घेतली, लिहिणे किंवा पब्लिक स्पीकिंग असेल किंवा कोणाला तरी काहीतरी शिकवणे असेल, काय लिहिणार किंवा तुम्ही काय बोलणार काय, मग यासाठी तुमच्याकडं काहीतरी मटेरियल काय कॉन्टेंट तर असणं गरजेचं आहे, बरोबर? मग आपण याबद्दलही अगोदर बोललेलो की कॉन्टेंट काय क्रिएट करायचं किंवा त्याच्यासाठीचे आपण काही जे फॉर्मॅट्स बघितलेले
कसं, बरोबर,
आयपॉप किंवा बाकी जे फॉर्मॅट्स आहेत, की ते कॉन्टेंट कसं क्रिएट करायचं, आणि मग जो तुमच्याकडे ते कॉन्टेंट असेल तर मग त्याची ॲक्च्युअल डिलिव्हरी तुम्हाला या पद्धतीनं सोपी होते, बरोबर? तर हे कनेक्शन त्यामध्ये आहे.
ओके,
आता जर तुमचा जीनियस झोन तुम्ही हायलाईट केला असेल तर तुमचा श्रोतावर्ग तुम्हाला कळून येईल. म्हणजे जर तुमचा जीनियस झोन एक असं अज्युम करूया की इंडो ऑस्ट्रेलियन क्रिकेट हा तुमचा जीनियस झोन आहे, म्हणजे तुम्हाला सगळं क्रिकेट तर कळतं पण इंडियन ऑस्ट्रेलियनचं जे पर्टिक्युलर केमिस्ट्री आहे ती तुम्हाला खूपच जास्त चांगल्या पद्धतीने जाणता येते. मग तुम्हाला हेही कळेल की ते बघणारे किंवा तुमचा जो श्रोतावर्ग आहे तो कुठल्या एज ग्रुपमध्ये मोडतो, म्हणजे 10 आहे, 20 आहे, 40 आहे, 80 मध्ये.
ओके,
आणि त्याच्यानुसार तुमचं जे काही आउटपुट आहे, तुमचं लिखाण असेल किंवा तुमची बोलणे असेल, तुमचं प्रोडक्शन असेल, ते त्याच्यानुसार तुम्हाला मोल्ड करायला सुरुवात करायचं आहे. हीच एक्सरसाइज आहे बेसिकली. की तुमचा म्हणजे जर तुमचा ऑडियन्स 20 गटातला असेल तर उगाचच त्याला हाय लेवल ज्ञान देऊन त्यांना बोर करू नका. म्हणजे त्यांच्यासाठी तुम्हाला इन्स्पिरेशनल आणि फॉरवर्ड थिंकिंग गोष्टी मांडणं जास्त गरजेचं आहे. मग तुम्ही जे जर कुठल्या गोष्टीवर लिहिलेलं असेल, काही आर्टिकल लिहिलेलं असेल किंवा तुमची काही स्पीच असेल किंवा तुमचा छोटासा कोर्स असेल, व्हिडिओ असेल, ते ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यानुसार ॲडजस्ट करायला लागतील. केलेलं असेल तर ते मॉडिफाय करा, नसेल केलेलं तर मग ते क्रिएट करा. जर तुमचा ऑडियन्स ते 40 गटातला असेल, त्यांना सिम्पल गोष्टी सांगून चिडवू नका. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की जे युजली मध्यमवयीन लोक असतील, जर त्यांना तुम्ही अगदी सिम्पल सिम्पल गोष्टी सांगायला लागला, मग तर काय हे सगळं आम्हाला माहिती आहे, असा तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल. तुम्हाला ते सांगतील की मला प्रॅक्टिकली काय ते सांग, आत्ता काय करायचं किंवा त्याचा वापर काय करायचं, याचा यूज काय आहे. तर त्यांना 40 असेल तर तुम्हाला प्रॅग्मॅटिक, थोडंसं प्रॅक्टिकल अशा पद्धतीनं, रिअलिस्टिक पद्धतीनं ते मांडणं गरजेचं आहे. 10 ग्रुप असेल तर त्यांना प्रॅग्मॅटिक वगैरे असं काहीतरी केलं तर ते त्यांच्या डोक्यावर न जाईल. लहान मुलं असतील, सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड अगदी डाऊन टू अर्थ गोष्टी त्यांना जमतात, बरोबर? तर हे जे प्रकार आहेत, म्हणजे 10, 20, 40, 80 आणि तुमचं जीनियस झोन एक्सपर्टीज लोकांना दर्शवण्याचे जे 5 ते 6 पद्धती असतील, यामध्ये आज आपण ऑन पेपर एक्सरसाइज यासाठी घेतली नाही कारण ही गोष्ट ॲक्च्युली ऑन पेपर नाहीच. या गोष्टी तुम्हाला ॲक्च्युली फील्डमध्ये जाऊन करायच्या आहेत. आय मीन एक्सेप्ट ऑथरिंग किंवा रायटिंग असेल जे की तुम्हाला ॲक्च्युली पेपरवर करायला लागेल किंवा मे बी कॉम्प्युटरवर करायला लागेल, पण या सर्व गोष्टी तुम्हाला समोर लोकांच्या समोर जाऊन करणं गरजेचं आहे. मग जर तुम्ही लिंक्डइन, फेसबुक असलं काही सोशल मीडिया वापरत असाल तर तिथे जाऊन तुम्ही तुमचा आर्टिकल, छोटा पोस्ट असेल ते लिहा. त्यासाठी तुमच्याकडे आता बऱ्यापैकी टूलसेट आहे क्रिएट केलेला, दिलेला, त्याचा वापर करा. कारण हे अगदी तुम्ही नुसतं हे ज्ञान घेऊन काय फायदा नाही, ते ॲक्च्युली अंमलात आणणं जास्त गरजेचं आहे, बरोबर? आणि त्यासाठीच आपण आजची जी एक्सरसाइज आहे ती प्रॅक्टिकल म्हणून सांगत आहोत की जा करा. कुठल्या अडचणी जर येत असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, प्रश्न विचारू शकता, प्रश्न पाठवू शकता. पुढच्या एपिसोडमध्ये पण आपण त्याबद्दल पुन्हा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करूयात. परंतु ह्या गोष्टींवर ॲक्टिव्हिटी करायला विसरू नका. तुम्हाला मी सुरुवातीलाच जे आमच्या मित्रांना दिलेलं एक्झाम्पल आहे बॅक्टेरियाचं, ते त्यांनाही सांगितलं आणि तुम्हालाही यासाठीच सांगितलं की बऱ्याच वेळा असं होतं की कुठलीही ॲक्शन घेईपर्यंत उशीर झालेला असतो, आपले 12 वाजलेले असतात, त्यामुळे तेवढंही वाट बघू नका असं काही होण्याची. कारण मोस्ट केसेसमध्ये काय होतं, ती वेळ जेव्हा येते तेव्हा वेळ हाताबाहेर गेलेली असते, तेव्हा तुम्ही ॲक्शन घेऊन काहीच होत नाही. इट इज टू लेट टू टेक एनी ॲक्शन. आणि एक महत्त्वाचं आम्हाला एक चांगली म्हण आठवते, म्हण नाही म्हणजे स्टेटमेंट आहे की वेन शूड यू प्लांट अ ट्री, वेन इज द गुड डे टू प्लांट अ ट्री, झाड लावण्यासाठी चांगला दिवस कुठला. पहिला दिवस आहे 20 वर्षापूर्वी. 20 वर्षापूर्वी झाड लावलं असतं तर आज तुम्हाला त्याचा फायदा झाला असता. नाही लावलं, ठीक आहे. आता काय, दुसरा बेस्ट डे आहे तो आहे आज. आज आत्ता ताबडतोब आज जे कराल ते तुमच्या कंट्रोलमध्ये आहे, उद्याचं तुम्हाला काय माहिती नाही. सो स्टार्ट डुईंग टुडे. एनिवे श्रोते हो, आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. तर आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आपल्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते आयका टेक्नॉलॉजीज, सेंट्रल कोस्ट पेंट्स कंट्रोल सर्व्हिसेस आणि सिद्धी कन्व्हेन्सिंग.
या पोल्युशनवर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
कोणीतरी अशी पटापट गम्मत आम्हा सांगेल का या टाकी खाली दडलय काय या बरणी मागे हलतय काय.
मंडळी, आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकयार्डमधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बर्नीमागचे कॉकरोचेस, यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट्स अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588 आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक.
सांगा मंडळी, सांगा सांगा.
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेन्सिंगच्या संदर्भात योग्य सल्ला आणि मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्धिक कन्व्हेन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना. त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121.
सर्व प्रायोजकांच्या त्यांच्या आर्थिक सहाय्याबद्दल पुन्हा एकदा आभार. येत्या रविवारचा कार्यक्रम प्रसारित होईल 16 मे रोजी सकाळी 11 वाजता आणि कार्यक्रम सादर करणार आहेत राहुल कुलकर्णी आणि ते घेणार आहेत मित्रा देसाई यांची मुलाखत. आता आम्ही आपला निरोप घेतो. आपली भेट आता पुढील महिन्यात 8 जून रोजी संध्याकाळी ठीक 8 वाजता. तेव्हा धन्यवाद आणि शुभरात्री.
माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा।